आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि पाकिस्तान दरम्यान इतर कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती। भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी या तुर्की कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्याचा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय। यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.3% राहण्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज। फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला। आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला 158 पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद। आता सविस्तर बातम्या। भारत आणि पाकिस्तान दरम्यान इतर कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमाच्या वेळी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते। पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच होईल, काश्मीरमध्ये पाकिस्ताननी केलेलं अतिक्रमण हटवून पाकव्याप्त काश्मीर परत देण्याच्या मुद्द्यावरच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। यासंदर्भात भारताच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही आणि या मुद्द्यावर कायम देशभरामध्ये सहमती आहे, असंही ते म्हणाले। अमेरिकेबरोबरच्या व्यापाराविषयी वाटाघाटी सुरू असून उभयपक्षी हिताचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। त्यापूर्वी नवी दिल्लीतल्या होंडुरासच्या राजदूतावासाचं उद्घाटन डॉ एस जयशंकर यांच्या हस्ते झालं। भारत आणि होंडुरासमधले आर्थिक संबंध गेल्या 3 दशकांमध्ये सातत्यानं वाढत अधिक बळकट झाले आहेत। त्यामध्ये द्विपक्षीय व्यापार 300 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक झाला आहे, असं जयशंकर म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र व्यवहार मंत्री मावलवी अमीर खान मुताकी यांच्याबरोबर चर्चा केली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी अफगाणिस्तानला धन्यवाद दिले। भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खोटे आणि तथ्यहीन अहवाल प्रसिद्ध करत उभय देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या काही देशांच्या प्रयत्नांचा जयशंकर यांनी दृढपणे निषेध केला। ऑपरेशन सिंदूरची जगभरामध्ये प्रशंसा होत आहे। दीर्घकाळापासून भारतानं अशी मोहीम राबवण्याची आवश्यकता होती, असं ब्रिटिश लेखक आणि राजकीय विश्लेषक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे। पाकिस्तान हा एक अपयशी देश आणि दहशतवादी कारवायांचं माहेरघर असल्याचं मत त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना काल व्यक्त केलं। पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन अनेक देशांच्या माध्यमांनी पक्षपाती पद्धतीनं केलं, असं सांगत या प्रसारमाध्यमांनी दहशतवाद्यांना केवळ हल्लेखोर असं संबोधल्याबद्दल त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली। राष्ट्र प्रथम ही भूमिका घेत पाकिस्तान आणि तुर्कीविरोधात ठामपणे उभे ठाकलेले पुण्यातल्या व्यापारी हे अभिनंदनाला पात्र आहेत, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यामध्ये केलं। भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या काळात तुर्कीनं पाकिस्तानला समर्थन दिल्याबद्दल पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर आणि सुक्या मेव्यावर बहिष्कार टाकला आहे, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना धमक्याही येत आहेत, त्या अनुषंगानं फडणवीस बोलत होते। भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी या तुर्की कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे। राष्ट्रीय हिताचं रक्षण याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून त्यादृष्टीनं हा निर्णय झाल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे। सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करावी अशी मागणी देशभरातून होत होती, असंही ते म्हणाले। भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या बाजूने उभं राहणाऱ्या तुर्कीसोबतचा सामंजस्य करार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूनं तसंच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानंही रद्द केला आहे। हैदराबाद इथल्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठानंही तुर्कीतल्या युनस इमर संस्थेशी केलेले शैक्षणिक सामंजस्य करार रद्द केले आहेत। अनेक पर्यटक कंपन्यांनीही तुर्की आणि अझरबैजानमधली नोंदणी रद्द केली आहे। भारतानं दहशतवादावर अचूक वार करतानाच शांततेचा दृष्टिकोन कायम ठेवत जगापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे। दहशतवाद हा आता केवळ एखाद्या देशापुरता नाही तर जागतिक सुरक्षेसाठी धोका आहे, असंही ते म्हणाले। जयपूरमध्ये भैरवसिंह शेखावत स्मृती पुस्तकालयाच्या उद्घाटन समारंभामध्ये ते काल बोलत होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार भारत ही जगातली जलद गतीनं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून चालू आर्थिक वर्षात त्याचा विकासदर 6.3% राहण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता याविषयी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती अहवालामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अस्थिर परिस्थितीचा सामना करत आहे, त्यामुळे यामध्ये काहीसा फरक होऊ शकतो असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अर्थतज्ञ इनगो पीटरले यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये अपेक्षित असलेली वाढ ही खासगी खरेदीदारी आणि सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार भारताचा विकासदर पुढच्या वर्षी थोडा वाढून 6.4% पोहोचण्याची अपेक्षा आहे. याउलट जागतिक विकासदर 2025 फक्त 2.4% राहण्याचा अंदाज आहे. व्यापारी वर्गातला तणाव आणि धोरणात्मक अनिश्चितता यामुळे हा दर कमी राहणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा भागातल्या नदर त्राल परिसरामध्ये काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. ही कारवाई काल सकाळी लवकर सुरू झाली, ती संध्याकाळपर्यंत सुरू होती. छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर करेगुट्टा जंगल आणि परिसरात राबवण्यात आलेल्या 21 दिवसांच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेदरम्यान जखमी झालेल्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर नवी दिल्लीतल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल या रुग्णालयामध्ये जाऊन या जखमी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रशिया आणि युक्रेन दरम्यान आज इस्तंबूल इथं शांतता चर्चा होणार आहे, मात्र या चर्चेला आपण उपस्थित राहणार नसल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं आहे. उभय देशांमधला तणाव कमी करण्यासाठी झेलेन्स्की यांनी संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी यानं आपला मामा मेहुल चोक्सी याच्याबरोबर केलेला जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं काल फेटाळला. प्रत्यर्पणाच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत जामिनावर सुटका व्हावी यासाठी नीरव मोदीनं लंडनमधल्या न्यायालयामध्ये धाव घेतली. हा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. त्याच्या जामिनाच्या युक्तिवादाला क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या वकिलांनी कडाडून विरोध केला आणि त्यासाठी लंडनला गेलेल्या भारतीय तपास आणि विधी अधिकाऱ्यांच्या सीबीआय पथकानं त्यांना चांगली मदत केली असं सीबीआयनं दिल्लीमध्ये जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. आता क्रीडावृत्त. बिहारमध्ये झालेल्या 7व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं 158 पदकांची कमाई करत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्र पथकाचे प्रमुख महादेव कासगावडे यांनी राज्याच्या सततच्या यशाचं श्रेय सरकारच्या भक्कम पाठिंब्याला आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय असलेल्या दृष्टिकोनाला दिलं आहे. आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
बहुत ही अच्छा कॉम्पिटिशन डिजाइन किया है, इसके लिए मैं साई को धन्यवाद देता हूँ, क्योंकि इंटरनेशनल प्लेयर्स के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म इंडिया में बनाया है. वो ये खेलो इंडिया यूथ गेम्स जो है ये बहुत ही बढ़िया है. अभी कोई स्टेट्स में कैश प्राइज दे रहे जैसे ऐसे बच्चों का और एक स्पोर्ट्स में भी करियर करने की संधि प्राप्त हो गई है और ये खेलो इंडिया गेम्स ऐसे ही दिन ब दिन बढ़ते जाए यही हमारी इच्छा है. इन्होंने जो यहाँ की सुविधा की और जो गेम्स
शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत आणि पाकिस्तान दरम्यान इतर कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती. भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी या तुर्की कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्याचा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय. यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.3% राहण्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन उच्च न्यायालयानं फेटाळला. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला 158 पदकांसह सलग 3रऱ्या वर्षी विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.